अनुवाद प्रकरण 2 रानात कंठलेली वर्षे। मग परमेश्वराने मला सांगितल्याप्रमाणे आपण मागे फिरून तांबड्या समुद्राच्या वाटेने रानातून कूच केले आणि पुष्कळ दिवस सेईर डोंगराभोवती फिरत राहिलो। तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, तुम्ही ह्या डोंगराभोवती पुष्कळ दिवस फिरत राहिला आहात, आता उत्तरेकडे वळा आणि लोकांना आज्ञा कर की सेईरचे रहिवासी तुमचे भाऊबंद जे एसावाचे वंशज त्यांच्या हद्दीतून तुम्हाला जावयाचे आहे, त्यांना तुमची भीती वाटेल म्हणून फार सांभाळा। त्यांच्याशी झगडू नका, कारण त्यांच्या देशातली तसूभरही जमीन मी तुम्हाला देणार नाही, कारण सेईर डोंगर एसावाला वतन म्हणून मी दिला आहे। पैसे देऊन त्यांच्याकडून अन्न विकत घेऊन खा आणि पैसे देऊन त्यांच्याकडून पाणीही विकत घेऊन प्या, कारण तुझा देव परमेश्वर ह्याने तुझ्या हातच्या सगळ्या कामाला यश दिले आहे। ह्या मोठ्या रानातली तुझी हालचाल त्याला ठाऊक आहे। आज ही 40 वर्षे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर आहे, तुला कशाचीही वाण पडली नाही। म्हणून सेईरचे रहिवासी आपले भाऊबंद जे एसावाचे वंशज ह्यांना चुकवून आपण अराबाच्या मार्गाने एलाथ व एसियोन गेबर ही मागे टाकून पुढे गेलो। मग आपण वळून मवाबातील रानाकडल्या मार्गाने गेलो। तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, मवाबाला उपद्रव देऊ नको व त्यांच्याशी युद्धाचा प्रसंग आणू नको, मी त्यांच्या देशाचा कोणताही भाग तुला वतन म्हणून देणार नाही, कारण मी लोटाच्या वंशजांना आर नगर वतन म्हणून दिले आहे। पूर्वी तेथे एमी लोक राहत होते, ते लोक अनाकी लोकाप्रमाणे प्रबळ पुष्कळ व धिप्पाड होते, अनाकी लोकांप्रमाणे त्यांनाही रेफाई म्हणतात, पण मवाबी लोक त्यांना एमी म्हणतात। तसेच पूर्वी सेईरात होरी लोकही राहत असत, पण एसावाच्या वंशजांनी त्यांचे वतन बळकावून त्यांचा संहार केला आणि त्यांच्या जागी वस्ती केली। परमेश्वराने वतन म्हणून दिलेल्या देशाचे इस्रायल लोकांनी जसे केले तसेच ह्यांनीही केले। आता उठा, जेरेद नाल्यापलीकडे जा। तेव्हा आपण जेरेद नाल्यापलीकडे गेलो। आपण कादेश बरण्या सोडून जेरेद नाल्यापलीकडे गेलो, त्याला 38 वर्षे लागली। ह्या अवधीत परमेश्वराने शपथ वाहिल्याप्रमाणे त्या सबंध पिढीतल्या योद्ध्यांचा छावणीत नाश झाला। त्यांचा नायनाट होईपर्यंत छावणीतून त्यांचा संहार करावा म्हणून परमेश्वराचा हात त्यांच्यावर उगारलेला होता। ह्या प्रकारे सर्व योद्धे मेले आणि लोकातून त्यांचा उच्छेद झाला। तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, आज आर येथून मवाबाची सरहद ओलांडून तुला पलीकडे गेले पाहिजे, अम्मोनी लोकांच्या सीमेवर येशील तेव्हा त्यांना उपद्रव देऊ नको व त्यांच्याशी झगडा करू नको, अम्मोनी लोकांच्या देशाचा कोणताही भाग मी तुला वतन म्हणून देणार नाही, कारण लोटाच्या वंशजांना तो मी वतन म्हणून दिला आहे। त्याला सुद्धा रेफाईचा देश म्हणतात, पूर्वी तेथे रेफाई राहत असत, अम्मोनी लोक त्यांना जमजुम्मी म्हणतात, ते लोक अनाकी लोकांप्रमाणे प्रबळ पुष्कळ व धिप्पाड होते, पण परमेश्वराने अम्मोन्यांकरवी त्यांचा संहार केला, त्यांनी त्यास हुसकावून लावून त्यांच्या जागी वस्ती केली। सेईर येथील एसावाच्या वंशजांकडून परमेश्वराने होरी लोकांचा संहार केला, तसाच त्याने ह्यांचाही केला, त्यांनी त्यांना हुसकावून लावून त्यांच्या जागी वस्ती केली आणि आजपर्यंत ते तेथे वस्ती करून आहेत। तसेच अव्वी लोक गज्जा नगरापर्यंत खेड्यापाड्यात वस्ती करून होते, कफ्तोराहून आलेले कफ्तोरी ह्यांनी त्यांचा संहार करून त्यांच्या जागी वस्ती केली। उठा, कूच करून आर्णोन खोरे ओलांडून जा। पहा, हेशबोनाचा अमोरी राजा सिहोन आणि त्याचा देश मी तुझ्या हाती दिला आहे, तो देश तू आपल्या ताब्यात घेऊ लाग आणि त्याला लढाईला प्रवृत्त कर। साऱ्या नभोमंडळाखालील लोकांच्या मनात आज मी तुझ्याविषयी अशी दहशत आणि भीती उत्पन्न करू लागेन की ते तुझे वर्तमान ऐकून थरथरा कापतील व तुला घाबरतील। इस्रायल लोक सिहोनास जिंकतात। गणना प्रकरण 21:21-30। मी कदेमोथ रानातून हिशबोनाचा राजा सिहोन ह्याच्याकडे दूतांच्या हाती सलोख्याचा निरोप पाठविला की मला तुझ्या देशातून जाऊ दे, मी आपला नीत मार्गाने जाईन, उजवी डावीकडे वळणार नाही, तू पैसे घेऊन मला खाण्यासाठी अन्न विकत दे आणि पैसे घेऊन मला पिण्यासाठी पाणी दे, मात्र मला तुझ्या देशातून पायी जाऊ दे. सेईर येथे राहणारे एसावाचे वंशज आणि आर येथे राहणारे मवाबी हे जसे माझ्याशी वागले तसाच तूही मी यार्देने पलीकडे जाऊन आमचा देव परमेश्वर ह्याने आम्हाला दिलेल्या देशात पोहोचेपर्यंत माझ्याशी वाग. पण हेशबोनाचा राजा सिहोन आम्हाला त्याच्या देशातून जाऊ देईना, कारण तुमचा देव परमेश्वर ह्याने त्याला तुमच्या हाती द्यावे म्हणून त्याची वृत्ती कठोर केली व त्याचे मन कठीण केले. आज तो देश तुमच्या हाती आहे. परमेश्वर मला म्हणाला, पहा, सिहोन व त्याचा देश मी तुझ्या ताब्यात देऊ लागलो आहे. त्याचा देश तुझे वतन व्हावे म्हणून तो हस्तगत करावयाला लाग. तेव्हा सिहोन आपली सर्व सेना घेऊन आमच्याशी सामना करण्यास निघाला आणि याहस येथे युद्ध करावयाला आमच्यावर चालून आला. मग आपला देव परमेश्वर ह्याने त्याला आपल्या हवाली केले आणि आपण त्याचा, त्याच्या मुलांचा व त्याच्या सर्व सेनेचा पराभव केला. त्या समयी आपण त्याची सर्व नगरे घेतली आणि प्रत्येक नगराचा त्यातील पुरुष, स्त्रिया व मुलेबाळे यांच्यासह समूळ नाश केला. आपण त्यातला कोणीही शिल्लक ठेवला नाही. मात्र जिंकलेल्या नगरातल्या लुटीबरोबर त्यांची जनावरेही आपण लुटून नेली. आर्नोन खोऱ्याच्या कडेला अरोएर नगर आहे तेथून व खोऱ्यात जे नगर आहे तेथून गिलादापर्यंत आम्हाला दुर्गम असे एकही नगर राहिले नाही. आपला देव परमेश्वर ह्याने ती सर्व आपल्या स्वाधीन करून दिली. मात्र अम्मोनी वंशजांच्या देशात यब्बोक नदीच्या काठावरील सर्व प्रदेशात, डोंगरवटीतील नगरात आणि आमचा देव परमेश्वर ह्याने ज्या ज्या ठिकाणी जाण्याचे आपल्याला मना केले होते त्या त्या ठिकाणी तुम्ही गेला नाही.